चैतन्याचे नवे धुमारे लक्ष लक्ष हृदयी निर्मूळ चैतन्याचे नवे धुमारे लक्ष लक्ष हृदयी निर्मूळ निवेदितांचे स्वप्न जयस्वी वास्तव होण्याथक श्रमू निवेदितांचे स्वप्न जयस्वी वास्तव होण्याथक श्रमू भाषा स्वदेश भूषा आग्रह स्वदेश वृत्तीचा स्वदेश भाषा स्वदेश भूषा आग्रह स्वदेश वृत्तीचा प्रखर अस्मिता हिंदू भूमीची गौरव निज आदर्शांचा प्रखर अस्मिता हिंदू भूमीची गौरव निज आदर्शांचा कला शास्त्रां साहित्यातून सखोल दृष्टी प्राप्त करू कला शास्त्रां साहित्यातून सखोल दृष्टी प्राप्त करू निवेदितांचे स्वप्न जयस्वी वास्तव होण्याथक श्रमू परिस्थितीला शरण जाऊनी कोण कधी विजयी झाले परिस्थितीला शरण जाऊनी कोण कधी विजयी झाले एक रूप एकात्म भारती हेच एक दैवत फुले एक रूप एकात्म भारती हेच एक दैवत फुले निवेदितांचे शब्द तेज हे जन जागविण्या नित्य स्मरू निवेदितांचे शब्द तेज हे जन जागविण्या नित्य स्मरू निवेदितांचे स्वप्न जयस्वी वास्तव होण्याथक श्रमू दुर्बलतेला दूर सारुनी अन्यायाशी झुंज हवी दुर्बलतेला दूर सारुनी अन्यायाशी झुंज हवी चिंतन शिक्षण प्रबोधनातून वाट सापडे नित्य नवी चिंतन शिक्षण प्रबोधनातून वाट सापडे नित्य नवी कितीही असू दे प्रवाह बळकट उलट पोहुनी पार करू कितीही असू दे प्रवाह बळकट उलट पोहुनी पार करू निवेदितांचे स्वप्न जयस्वी वास्तव होण्याथक श्रमू निवेदितांची अर्पण वृत्ती अमोध बाणी अपार भक्ती निवेदितांची अर्पण वृत्ती अमोध बाणी अपार भक्ती गुरु शिष्येचे नाते उत्कट अखंड प्रेरक स्त्री शक्ती गुरु शिष्येचे नाते उत्कट अखंड प्रेरक स्त्री शक्ती अंतःकरणी रुजवून सारे संघ वृत्तीने मार्ग क्रमू अंतःकरणी रुजवून सारे संघ वृत्तीने मार्ग क्रमू निवेदितांचे स्वप्न जयस्वी वास्तव होण्याथक श्रमू चैतन्याचे नवे धुमारे लक्ष लक्ष हृदयी निर्मू चैतन्याचे नवे धुमारे लक्ष लक्ष हृदयी निर्मू निवेदितांचे स्वप्न जयस्वी वास्तव होण्याथक श्रमू निवेदितांचे स्वप्न जयस्वी वास्तव होण्याथक श्रमू